श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वां अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः संतानान् वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सम।
इदमद्य मया लब्धम् इमं प्राप्स्ये मनोरथम् इदम् अस्ति इदम् अपि मे भविष्यति पुनर्धनम्। आज मला इतकी इतकी लब्धी झाली, उपलब्धी झाली, आज मी एवढं एवढं मिळवलं। इमं प्राप्स्ये मनोरथम् आणि एवढी एवढी राहिलेली माझी मनोरथ मी निश्चित पूर्ण करेन। इदम अस्ति इदम अपि मे, एवढं तर माझ्याजवळ आहेच, जे आहे ते, आणि भविष्यात माझ्याजवळ इतकं इतकं होईल, मी धनवान होईन। असौ मया हतशत्रुः, माझे जे शत्रू आहेत ते शत्रू मी मारलेले आहेत। हनिष्ये चापरानपी, आणि जे दुसरे उरलेले आहेत त्यांना देखील मी मारेन। ईश्वरोहम, मीच सर्वश्रेष्ठ आहे। अहम भोगी, मीच भोग भोगणारा राहीन। सिद्धोहम, मी पूर्णता पावलेला असेन, बलवान, मी सर्व सामर्थ्यवान असेन। सुखी, मी सर्वात सुखी मीच असेन। आढ्या अभिजनवानस्मी, मी धनसंपन्न आहे आणि उत्तम कुळाचा आहे, किंवा माझं कुळ आहे तेच उत्तम आहे। कोण्योस्ति सदृशो मया, माझ्या सम माझ्या बरोबरीचा असा या पृथ्वी तलावर कोण आहे। यक्षे, मी यज्ञ करीन। दास्यामी, मी दान देईन। मोदिष्य, मी आनंदी होईन यज्ञ आणि दान करून। इत्य ज्ञान विमोहिता, हा या प्रमाणे समजून जो मोहित झालेला आहे, परिणाम स्वरूप अनेक चित्त विभ्रांता, त्याचं चित्त अनेक संकल्प वागवत राहत। मोह जाल समावृता, हा अविवेकाने आच्छादित असं त्याचं चित्त असत। प्रसक्ता, हा कामभोगेशु विषयभोगामध्ये अतिशय आसक्त असतो। पतंती नरकेशु जऊ, आणि अशुभ अशा नरकामध्ये तो जाऊन पोचतो। हे चार श्लोक आपण एकत्रित वाचले। असुरी संपत्तीचं फार प्राबल्य दिसतं, तुलनेनी दैवी संपदा असणारे कमी दिसतात असुरी संपदा जी अवाढव्य आहे आणि दैवी संपदा जी तुलनेनी कमी आहे अशा अवाढव्य असुरी आणि कमी असणाऱ्या दैवी संपदेनी खरं म्हणजे हे जग संतुलित झालेलं आहे. जर दैवी संपदाच शिल्लक नसती तर असुरी संपदा देखील राहिली नसती. ते एकमेकांना मारून त्यांनी विनाशच ओढून घेतला असता. असुरी संपत्तीला नरक म्हणजे आहे तिथंच दुःख, तर दैवी संपदेला आहे तिथंच सुख किंवा स्वर्ग. असुरी संपदा आणि दैवी संपदा याच्या बरोबरीने अजून एक संपदा आहे ज्याचा भगवद्गीता इथं अनुल्लेख करते किंवा अनुल्लेखांनी उल्लेख करते. ती संपदा आहे परमार्थियांची संपदा. दैवी आणि असुरी संपदा याच्यातली असुरी संपदा ही नरकाला नेऊन पोचवते, दैवी संपदा ही सुख देते, समाधान देते. पण दैवी संपदेचेच काही लोक अजून उत्तम सुख असेल का अशा विचारांनी परमार्थ मार्गाकडे वळतात आणि अजून एक रस्ता तयार होतो. असुरी संपत्तीचे लोक कामात बुडालेले असतात, दैवी संपदेचे लोक कामाकडे जरा साक्षित्वानी पाहतात, तर परमार्थी साक्षित्व साधून त्याच्याही पुढे जाऊन आत्मसुख संपादन करतात. असुरी संपदेचे लोक सत्ता मान संपत्ती अशा प्रकारच्या वासना आपल्या मनात आणि अंतर्मनात नेहमी वागवतात आणि त्यामुळेच आज मी हे प्राप्त केलं उद्या ते प्राप्त करेन, आज मी याला मारलं उद्या त्याला मारेन, दान करणारा मीच असेन पुण्य करणारा मीच असेन अशा प्रकारची भावना राखतात. दैवी गुणसंपदेचा मनुष्य काय मिळवलं आणि काय मिळवायचंय याच्याऐवजी आपण निष्काम कसे अधिकाधिक होऊ, आपल्या चित्तातून कामना कशा जातील याचा जास्त विचार करतात आणि त्याच्यातलेही काही जण खरोखरच निष्काम होतात. तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा बैसोनी. अशा प्रकारे काही जण निश्चय द्रष्टा असे राहून कैचा धाक कैचा धाक सकळीक हे आपुले एका एकी तुका लोकी निराळा. परमार्थी मनुष्य हे स्वर्ग आणि नरक सुख आणि दुःख यांच्यापेक्षा अगदीच वेगळे होऊन जातात. त्यांच्या मनामध्ये कोणतीही सत्ता संपत्ती मान याची इच्छा नसते आणि अमनतेचा अभ्यास करता करता ते शांतीला प्राप्त होतात. असुरी संपदेमध्ये कधीही साफल्य नाही. असुरी संपदेचा मनुष्य कधीही सुखी झालेला दिसत नाही, म्हणूनच अनेक चित्त विभ्रांता असा त्याचा परिणाम सांगितलेला आहे. तर दैवी संपदेचा मनुष्य हा सुख आणि शांतीमध्ये असतो कोणतंही अनुचित कृत्य न केल्यामुळं. त्याला सुखानी झोप लागते. तर परमार्थी मनुष्य हा स्वरूपाच्या सुख शांतीमध्ये समाधानामध्ये निमग्न असतो. भविष्यामध्ये पाहणं आणि त्याकरता वर्तमान विसरणं आणि भविष्याचा हात धुवून पाठीमागं लागणं हे असुरी संपदेचं लक्षणच आहे. तर दैवी संपदेचा मनुष्य हा वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करतो. भविष्य आणि भूत या दोन्ही गोष्टी ज्यांनी बाजूला सारलेल्या आहेत असा परमार्थी मनुष्य पुढा पैस पारुखे मागीला आठवावे ते ठाके ऐसी हे सरसी हे भूमिके समाधी राहे अशा समाधीला प्राप्त होतो। एकूणच आसुरी संपत्तीतील जी सफलता आहे ती सफलता दिखाऊ असते। त्यांनी मिळवलेलं यश शत्रूंवर मिळवलेला विजय आपण धनसंपन्न आहोत उत्तम कुळाचे आहोत असा बाळगलेला अभिमान या अभिमानापोटी तो दिखावा तर खूप करतो। कधी कधी दैवी संपदेच्या व्यक्तीला आसुरी संपदेची भरभराट विषाद निर्माण करते की आपण उत्तम मार्गांनी चालून देखील कुठंच नाही आणि वेड्या वाकड्या मार्गांनी चालून देखील आसुरी संपदेचा मनुष्य कुठल्या कुठं गेलेला आहे। अशा वेळेला दैवी संपदेच्या व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या असाधुतेमुळे ते घडतं। त्यांनी ते ठरवलेलंच नाहीये तरी देखील त्याच्या अंतःकरणात असणारी किंचित असाधुता त्याला आसुरी संपदेच्या व्यक्तीबद्दल असूया निर्माण करण्याची शक्यता असते। आपण कधीच गाडीतून फिरलो नाही आपण कधीच विविध भोग भोगले नाहीत असं वैषम्य ज्या दैवी गुणसंपदेला नसतं त्या दैवी गुणसंपदेचा मनुष्य हळूहळू परमार्थ मार्गामध्ये अधिकाधिक प्रगती करायला सुरुवात करतो। देहबुद्धीच्या सहज सवयी असतात त्या आसुरी संपदेकडे घेऊन जाण्याची शक्यता असते। दैवी गुणसंपदेचा मनुष्य देहबुद्धीच दूर सारण्याचा प्रयत्न करतो। जन्मजन्मांचा आसुरी संपदेच्या व्यक्तीचा अभ्यास हा देहबुद्धी बळकट होण्याकडेच असतो आणि आपल्या संपत्तीची सत्तेची तसंच श्रेष्ठतेची त्याला एक घमेंड निर्माण होते। हम करेसो कायदा असं त्याचा एकूण दृष्टिकोन बनतो आणि मी जे म्हणेन ते सर्वांनी मान्य केलं पाहिजे अशा मगरूरीमध्ये तो जातो। आसुरी संपदेचा जो मनुष्य असतो त्याची कधीही मैत्री करू नये कारण तो मैत्री करायला लायक नसतो। तो कोणाचाही कोणीही नसतो। तो पत्नीचा नसतो तो त्याच्या बंधूंचा नसतो तो त्याच्या मुलांचा नसतो तो त्याच्या नातेवाईकांचा नसतो तो त्याच्या मित्रांचा तर नसतोच नसतो। त्याच्यापक्षी पत्नी बंधू मुलं नातेवाईक मित्रमंडळी एका खेळण्यासारखी असतात त्याच्यापेक्षा जास्त किंमत त्यांना नसते। त्याचं वैभव वाढवण्यासाठी हे सर्व आहेत अशी त्याची धारणा असते। असं असल्यामुळं तो त्याच्याशी ज्याच्या ज्याच्याशी संबंध येईल त्याचा अंती तो घातच करतो। कोणाचाही फायदा होऊन देणं त्याच्या स्वभावात नसतं कोणालाही सुखी करणं त्याच्या स्वभावात नसतं। असं असल्यामुळं अशा माणसाची संगत ही नेहमी विनाशाला कारण ठरते। तो कोणाचा मित्र नसतोच त्यामुळं असो मया हतशत्रु आज मी अमुक शत्रू मारले असं तो जेव्हा म्हणतो आणि उद्या अनेकांना मारेन असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याच्यापेक्षा जो कोणी सुखी म्हणून त्याला वाटेल तो तात्काळ त्याचा शत्रू होतो। अगदी एखादा साधू जरी असेल आणि तो आपल्या आनंदात मस्त असेल तरी देखील आसुरी संपत्तीची व्यक्ती त्या साधूला देखील शत्रू मानेल। जसं एकनाथांची शांती होती ती शांतीच जणू शत्रुवत झाली। अशा प्रकारे कोणाच्याही ठिकाणी तो सुख शांती समाधान वसू देत नाही हे सर्व आपल्याला हवं असं त्याला वाटत असतं। मी कोणाची गोष्ट तैमूर लंगाची गोष्ट वाचलेली होती की आपल्या मैत्री गणांबरोबर तो सारीपाट अथवा पत्ते खेळत होता. आणि कसाही डाव आला तरी तैमूर लंग जिंकत असे. भले त्याच्यापाशी पत्ते कमी दर्जाचे असले तरी देखील ते जे मंत्री त्याच्याबरोबर खेळत असत ते तैमूर कसा जिंकेल अशा रीतीनेच खेळत असत. कारण जर हरलं तर आपलं काय होईल, तैमूर हरला तर आपलं काय होईल हे त्यांना माहीत होतं. अशी खुशामत करणारी मंडळी जवळ असणं हे त्यांना भूषणावह वाटतं. आणि अशा मंडळींनाच तो बरोबर घेऊन नेहमी फिरतो. त्यामुळे जर सर्वात श्रेष्ठ कोणी असेल तर मी, ज्ञानामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर मी, धनामध्ये कोण असेल तर मी, असं सर्वत्र त्याचा मी डोकावतो. आणि त्यापोटी तो सर्वांचं शत्रुत्व ओढून घ्यायला देखील मागं पुढे पाहत नाही. मात्र सुखाच्या या भ्रामक समजुतीने, अमुक गोष्टीमध्ये सुख आहे अशा भ्रामक समजुतीने तो स्वतःचं जीवन अति अति कठीण करून ठेवतो. त्याला कोणीही मित्र नसतात. त्याचे जे मित्र असतात ते त्याचे खरे हुजरे असतात. त्याला कोणीही निरपेक्ष सल्ला देणारा भेटत नाही. जसं रावणाच्या दरबारात एकटा विभीषण निघाला, बाकी तो म्हणेल ते जोपर्यंत ऐकलं जातं तोपर्यंत. जर त्याला विरोध एखाद्यानी केला तर त्याची गत संपलीच. आपण धनसंपन्न आहोत आणि आपणच धनसंपन्न असावं अशा एकमेव इच्छेने तो पछाडलेला असतो. आपल्या स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणजे ईश्वर मानणारा, दुसऱ्या कोणाला काहीही मानायला तो कधीच तयार नसतो. म्हणून तर नारदांनी अनुग्रह दिला प्रल्हादाला. हे देखील कसं काय झालं कोण जाण, नारद पोचले कसे आणि नारदांची आणि प्रल्हादाची भेट तरी कशी झाली. प्रल्हादाच्या दृष्टीने तसं पाहायचं झालं तर तो सुवर्णयोगच होता त्याच्या जीवनामध्ये. त्यांनी अनुग्रह दिला आणि नारायणाचं नाम प्रल्हाद घ्यायला लागल्यानंतर त्याच्या वडिलांना मीच ईश्वर आहे अशी धारणा होती. कोणत्याही अंगांनी आपण मरणार नाही याची त्यांना खात्री होती. आपण अमर आहोत, आपण अजिंक्य आहोत आणि आपल्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. आणि याकरता त्यांनी वरही मागून घेतलेले होते. अशा प्रकारचा ईश्वर होणं हे असुरी संपदेच्या व्यक्तीला फार आवडतं. आणि त्यामुळं जे जे जिथं जिथं धन असेल ते आपल्याला मिळायला पाहिजे. अभिजात कुळाचा फक्त आपणच असलं पाहिजे अशा विचित्र मनोवृत्तीने तो पछाडलेला असतो. माझ्याशी बरोबरी करणारा कोणीही नाही. आपले वडील उग्रसेन वृद्ध व्यक्ती होते आणि तसं ते यादव कुळामध्ये एक प्रकारे प्रजासत्ताक पद्धत होती. राजे अशी गोष्ट नव्हती. पण कंसानी वडिलांच्या हाताखाली काम करत असताना जवळपास सगळ्यांना आपल्या हातात ठेवलेलं होतं. आणि एक दिवस कंसानी राजसभेत विचारलं की राजा कसा असला पाहिजे. तेव्हा राजाने उत्तर दिलं की तो सामर्थ्यवान असला पाहिजे तरच तो राजा. राजाचं जेव्हा सामर्थ्य जातं तेव्हा तो राजा म्हणून टिकू शकत नाही. कंसानी उग्रसेनाला म्हणजे वडिलांना असं विचारलं की आपला आपल्या स्वतःविषयी काय समज आहे. तेव्हा उग्रसेन म्हणाला की तुझ्यासारखा मुलगा असताना माझ्या सत्तेला कोणता धोका दिसत नाही. तेव्हा कंस म्हणाला की तुमच्या सत्तेला खरा धोका मीच आहे, हा तुमचा राजमुकुट काढला असं म्हणून त्यांनी आपल्या वडिलांचा राजमुकुट काढला, त्यांना खाली उतरवलं आणि त्या जागी जाऊन बसला. मी आढ्य आहे, उत्तम कुळाचा म्हणजे अभिजन आहे आणि माझ्या बरोबरीचे माझ्या तुलनेचे असे कोणीही नाहीत. यक्षे दास्यामि मोदिश्य इत्यज्ञान विमोहिताः. एक दोन तीन मिनिटं आपण शांत बसू. हरी 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 स्वामी. आसुरी संपदेच्या व्यक्तीला एका संमोहनात राहायला आवडतं. आत्मसंमोहनामध्ये राहायला आवडणं हे आसुरी संपदेचं लक्षणच आहे आणि हे आत्मसंमोहन स्वतःच्या श्रेष्ठतेसंबंधी असतं. आपण रोज आपल्या स्वतःला श्रेष्ठ समजत गेलं, तशी भावना करत गेलं की हळूहळू तो श्रेष्ठतेचा गंड खरंच निर्माण होतो आणि तो आत्मसंमोहनामध्ये राहतो, आत्मसंमोहनामध्ये रमतो. त्याचे विचार श्रेष्ठत्वाचे असतात की मी उत्तम कुळाचा आहे, मी संपत्तीवान आहे, मी बलवान आहे, मी सुखी आहे, असे श्रेष्ठतेचे विचार तो बाळगतो. असं असल्यामुळं शब्दाची योजना देखील अतिशय सुंदर आहे. यक्षे दास्यामी म्हणजे मी यज्ञ करीन, करीन आहे बरं का, मी दान देईन असे संकल्प तो बाळगतो. प्रत्यक्षतः तो यज्ञ करत नाही आणि जर केले तर इथून पुढे सांगितलेलंच आहे की त्याचे यज्ञ हे अशास्त्र विधीपूर्वकम असे असतात. तो शास्त्रविधी न बाळगता स्वतःच्या मनाने काय करायचं ते करेल. कारण शास्त्र मर्यादा आणि शास्त्र महत्ता त्याला मान्यच नसते. तरी देखील मी यज्ञ करीन अशा प्रकारे तो बोलत राहतो. तो नेहमी दुसऱ्याचं वाईटच करतो पण त्याची इच्छा मोठी असते. मी यज्ञ करीन, मी दान करीन वगैरे, पण जवळ आलेल्याला लुबाडल्याखेरीज राहत नाही. तो कधीही यज्ञाच्या दानाच्या वाटेला जात नाही. तो भविष्याचा विचार करून त्याच्यामध्ये एक प्रकारे रमतो. आणि असीम वासना, सत्कर्मांविषयी देखील असीम वासना, प्रत्यक्षात हातून काहीही न घडणं. मी असा एक विनोद वाचला होता की वेड्यांच्या हॉस्पिटलमधून एका व्यक्तीला डिस्चार्ज मिळाला तर तो बाहेर जाताना म्हणाला की कालपर्यंत मी नेपोलियन बोनापार्ट होतो, आता मात्र परिस्थिती बदलली आहे. त्याला अशा प्रकारे श्रेष्ठतेमध्ये राहायला फार आवडतं. पण कोणीतरी अशा व्यक्तीला कदाचित जागेवर देखील आणतो. राम ही अचूक व्यक्ती होती की तिने रावणाला ताळ्यावर आणलंच आणलं. भगवान श्रीकृष्ण ही अशी अचूक व्यक्ती होती की त्यांनी धृतराष्ट्राला ताळ्यावर आणलंच आणलं. अशा प्रकारे या अशा असुरी शक्तीला नेमकं कोणीतरी काउंटर करणारं भेटतच भेटतं. तरी देखील मी यज्ञ करीन, मी दान देईन, मी आनंदी होईन, अशा प्रकारे तो मोहग्रस्त मात्र फार होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणे आजी मिया संपत्ती बहुतेकांचिया, आपुल्या हाती केलिया धन्युनामी. मी आतापर्यंत जे मिळवलं तुलनेनी जर माझ्यासारखे लोक पाहिले किंवा माझ्या वयाचे पाहिले किंवा माझ्या समकालीन पाहिले तर मी जसं गोळा केले तसं कोणी गोळा केलेलं नाही. ऐसा श्लाघो जवळ जाये तव मन आणिकही वाहे, सवेची म्हणे पाहे आणिकांचेही आणू. आपली मनोरथाची पूर्ती किती झाली आणि आणिक कोणाकोणाचं लुटून आणायचं आहे याचा सतत विचार करत असतो. हे जेतुले असे जोडिले तयाचे नी भांडवले, लाभा घेईन उरले चराचर. हे जेवढं मिळालेलं आहे त्याच्या भांडवलावर उरलेलं चराचर मी जिंकून घेतल्याखेरीज राहणार नाही. ऐसे निधना विश्वाचिया, मीची होईन स्वामीया, मन दिठी पडे तया उरोने दी. त्याची दृष्टी ज्याच्यावर पडते ती गोष्ट त्याच्या ताब्यात गेलीच समजा. आपल्याकडे असे राजे होऊन गेलेत किंवा संस्थानिक होऊन गेलेत की ते राजे रस्त्यावरून जात असताना घरातल्या स्त्रिया दारं लावून आत बसायच्या. त्यांच्या कहाण्या प्रस्तुत आहेत. कारण त्यांची दृष्टी पडली की दुसऱ्या दिवशी ती स्त्री गायब झालीच समजा. सर्व विश्वाचं धन त्याचा मी स्वामी होईन, मन दिठी पडे तया उरो नेदी. एकदा मनात आलं की आलं, संपलं, मग आता ते मिळालं पाहिजे. नावं न घेता सांगतो की मला पणजीहून आपल्याकडे एक सद्भक्त येतात. त्यांनी सांगितलं की एक 5 स्टार हॉटेल बांधलं जात होतं. आणि त्याच्या बाजूला एक तेव्हा मंत्री होते, त्यांचं 5-स्टार हॉटेल बांधलं जात होतं. हे मंत्री महाराष्ट्र राज्याचे, 5-स्टार हॉटेल स्वतःचं बांधलं जात होतं ते पाहायला गेले. तेव्हा त्यांना असं दिसलं की त्या दूरच्या बीचवर अजून एक हॉटेल तसंच उभं राहत आहे. त्यांनी चौकशी केली, कोण आहे, काय आहे, कोणाची मालकी आहे, जरा चौकशी करा. आणि कर्मधर्म संयोगाने त्या लिंकचे जे डायरेक्टर होते तेही पणजीत आलेले होते. त्यांना रात्री बोलवलं गेलं, रात्री 10 वाजता आले आणि पहाटे 3 वाजता ते हॉटेल विक्रीच्या कागदावर सह्या देऊनच त्यांना बाहेर सोडण्यात आलं. तुमचं हे हॉटेल मला पाहिजे, तुम्हाला किती किंमत हवी आहे ती सांगा. त्यांची नजर पडली की संपलं, असं जसं असावं. कारण आपलं हॉटेल होतंय तर कोणत्या उद्देशाने होतंय, की इथं काहीतरी पैसे मिळावेत. अजून जर एखादं चांगलं हॉटेल होत असेल तर आपल्या हॉटेलचं होणार काय. तेव्हा मी एकटा डायरेक्टर नाहीये, इतरांशी बोलायला लागेल, फोनही करायला परवानगी नाही. इथल्या इथं तुम्हाला जे असते ती सगळी रक्कम देण्यात येईल. शेवटी त्यांनी काही एक विचार करून रक्कम सांगितली, ती रक्कम त्याला दिली गेली आणि व्यवहार संपला. हे मारिले वैरी थोडे आणि कही साधी न गाढे, मग नांदे न पवाडे एकलाची मी. अशा प्रकारे आताचं तर राजकारण एवढं दूषित झालेलं आहे. हे मारिले वैरी थोडे आणि कही साधी न गाढे, मग नांदे न पवाडे एकलाची मी. जेव्हा सगळे संपतील तेव्हा एकटा मी इथं सुखानी नांदेन, यांना विरोध खपत नाही. मग माझी होतील कामारी, मग सगळे माझे सेवक होतील. तिये वाचून येरे मारी, आणि जे माझे सेवक होणार नाहीत त्या सगळ्यांचा मी शिरच्छेद करेन. किंबहुना चराचरी ईश्वरू तो मी, मी भोगभूमीचा राहवो, आजी स्वर्ग सुखासी ठावो, म्हणून इंद्रूही वावो माते पाहुनी. इंद्र देखील माझ्या समोर कसपटा समानच आहे. मित्रत्वाची दृष्टी तर कोणाविषयीच नसते, तुलनेने शत्रुत्वाचीच दृष्टी घेऊन सर्वांकडे पाहत असतो. मी मने वाचा देहे करी ते कैसे नोहे, के मज वाचूनी आहे आज्ञा सिद्ध आन. मी मनानी वाचेनी देहानी, जे जे करीन ते होणार नाही म्हणजे काय. माझी आज्ञा पाळली जाणार नाही हे कसं शक्य आहे. तवची बळिया काळू, जव न दिसे मी अंतर बळू, सुखाचा किर निखिळू रासिवा मीची. मी जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंतच काळाची तुमच्यावर मेहरबानी आहे असं समजा. एकदा मी दिसलो की मग मीच काळ आहे, मीच बळी आहे. मग तुमचं काम फक्त मी सांगेन ते ऐकायचं एवढंच राहतं. कुबेरू आथीला होये तरी तो नेणे माझी सोये. कुबेर एक वेळ असेल श्रीमंत, पण माझ्या इतका नाहीच. संपत्ती मजसम नव्हे श्रीनाथाही, श्री विष्णूंकडे देखील माझ्यासारखी संपत्ती असणं शक्य नाही. जेव्हा दोन असुरी संपत्तीचे असे लोक एकमेकांना भेटतात, मी अशी गोष्ट वाचली ती की एक राजा परचक्र आलं म्हणून त्याचं निवारण करण्यासाठी युद्धावर निघाला. राजाला सगळ्यात मोठा धोका खरा प्रधानापासून असतो आणि सेनापतीपासून. त्याच्यातल्या सेनापतीला तर बरोबर घेऊनच चालला होता. आता इलाज नव्हता, प्रधानाला राजांनी असं सांगितलं की माझ्याजवळची सगळी संपत्ती न जाणो युद्धामध्ये जर आपण हरलो तुला बातमी कळेल तेव्हा निदान शत्रूच्या हातात ती संपत्ती तरी पडायला नको म्हणून ती संपत्ती अमुक अमुक दालनामध्ये सगळी एकत्र केलेली आहे अतिशय मौल्यवान आणि त्याची किल्ली कुलूप लावून मी तुझ्याकडे देतो आहे जेव्हा असं होईल तेव्हा ही संपत्ती तू शत्रूपासून दूर ठेव असं म्हणून राजा निघाला. राजा दोन मुक्काम पुढे गेला तोपर्यंत प्रधान मागून घोड्यावरून आला आणि राजाला म्हणाला की तुम्ही चुकून दुसरीच किल्ली माझ्याकडे दिलेली दिसतीय. यांचा त्यांच्यावर विश्वास नाही आणि त्यांचाही यांच्यावर विश्वास नाही. माझी या कुळाचा उजाळू का जाती गोतांचा मेळू पाहता ब्रह्माही हळू उणाची दिसे. माझं उजळलेलं कुळ जर पाहिलं आणि माझ्या जाती गोतांचा मेळ जर पाहिला काही काही लग्नांना जर तुम्ही गेलात तर तुम्ही आश्चर्यचकित होता. इतकं वर्णन केलं जातं की यांचे पूर्वज होते ते शिवाजी महाराजांच्या वेळेला असे लढलेले होते, हे अमुक अमुक होते, हे तिथले सभापती होते, हे अमुक ठिकाणी मंत्री होते, असे सगळे फार महाबुलंद असे लोक सगळे इथं एकत्र आलेले आहेत अशा प्रकारची कदाचित ऐकली असतील वर्णनं. म्हणजे तिथं जे गोळा झालेले लोक आहेत ते इतक्या उत्तम कुळाचे आहेत की ब्रह्मदेवाला देखील लाज वाटेल. पाहता ब्रह्माही हळू उणाची दिसे. म्हणोनी मिरविती नावे वाया ईश्वरादी आघवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी. म्हणून मी सर्वश्रेष्ठ, मी जे करीन ती पूर्व दिशा, ईश्वर वगैरे माझ्या योग्यतेचा मीच आता लोपला अभिचारू तया करीन मी जीर्णोद्धारू. जो उत्तम आचार जो लोपून गेलेला आहे त्याचा जीर्णोद्धार करणार आता मीच आहे. यांनीच दुष्कृत्य करून उत्तम उत्तम कार्य बंद पाडलेली आहेत. तो म्हणतो आता मी ती सगळी सुरू करेन. प्रतिष्ठीन परमारू यागवरी, तसंच परमारू म्हणजे दुसऱ्याला पीडा देणारे याग वगैरे हे देखील मी करीन. माते गाती वानिती नटनाचे रिझविती तया देईन मागती ते वस्तू. जे माझं गुणगान करतात, माझी कीर्ती वर्णन करतात, नृत्य वगैरे करून मला रिझवतात, त्यांना जी वस्तू ते मागतील ते मी देईन. देत मात्र नाहीत. स्वामीजी कुठल्या तरी नाटकातली गोष्ट सांगायचे की इतकी चांगली बातमी आणलीस, खरं म्हणजे माझ्या हातातला हा सोन्याचा कड मी तुला द्यायला पाहिजे. तो म्हणतो मालकांच्या मनात येईल तर काय, त्याच्यापेक्षा आता ते राहू देत सोन्याचा कडा. सोन्याचं कडं द्यायच्याऐवजी चांदीनी नक्षीकाम केलेलं असं भरजरी वस्त्र मी तुला देतो, त्याच्यात भरपूर चांदी आहे असं. मालकांची इच्छा. राहू देत सध्या हा माझा फेटा घे. माजीरा अन्न पाणी मादक, अन्न आणि पेय प्रमदांच्या आलिंगनी तरुण स्त्रियांच्या बरोबर मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू. मी या त्रिभुवनामध्ये तल्लीन होऊन राहीन आणि जणू मी आनंदाचा आकार होऊन राहीन. काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे तुरंबिती असोसे गंग नवळे गग नवळे तिये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे. आसुरी प्रकृतीचं वेड ज्यांनी घेतलेलं आहे ते तुरंबिती असोसे अगदी अपरिमित इच्छेनी असोसे म्हणजे तुरंबिती म्हणजे सुवास घेतात. गगनवळे ती आहे. गगनवळे म्हणजे आकाशात उमललेली फुलं ख पुष्प म्हणजे जी वस्तुतः नाहीत अशा पुष्पांचा सुगंध घेण्यामध्ये रममाण झालेले सगळं करीन होईन मिरवीन आत्ता आहे त्याच्यावर असमाधानी आणि अजून काहीतरी करीन अशी इच्छा. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसत्ता कामभोगेशु पतंती नरकेशु च उपुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि
श्री राम.